chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
दक्षिण आफ्रिकेतील साखर उद्योग जातोय अडचणीतून. दक्षिण आफ्रिका सरकार संघर्ष करणाऱ्या साखर उद्योगाला गती देण्यासाठी मुळापासून प्रयत्न करत आहेत. स्थानिक साखर उद्योग एका वर्षामध्ये जवळपास R14 billion उत्पन्न करतो आणि कमीत कमी 350,000 रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे. साखर विक्रीमधील घट, साखर कर घसरणारे दर आणि मुख्यत्वे ब्राझीलमधून स्वस्त आयातीशी कडवी स्पर्धा यामुळे स्थानिक साखर उद्योग अडचणीतून जात आहे. व्यापार, उद्योग आणि प्रतिस्पर्धी मंत्री अब्राहिम पटेल यांनी मंगळवारी संसदीय प्रश्न आणि उत्तर सत्राच्या दरम्यान सांगितले की साखर उद्योगासाठी मास्टर प्लॅन लवकरच राजपत्रित केला जाईल, ज्यामुळे या क्षेत्रात स्थिरता येऊ शकेल. हा मास्टर प्लॅन साखर उद्योगाला वाढवणे आणि बदलणे यावर केंद्रित आहे. पटेल म्हणाले, आयातीत वृद्धीमुळे साखरेची मागणी कमी होत आहे आणि याचा थेट परिणाम स्थानिक साखर उत्पादकांवर होत आहे. पटेल म्हणाले, स्थानिक खाद्य आणि पेय उत्पादकांसह सरकार आणि प्रमुख उद्योग हितधारकांनी स्थानिक साखरेला प्राथमिकता देण्यावर सहमती व्यक्त केली आहे. पटेल म्हणाले, साखर उद्योगामध्ये संकट कोरोना व्हायरसमुळे सुरू झाले. सरकारने April 2018 दक्षिण आफ्रिकी लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि सार्वजनिक आणि खासगी हेल्थकेअर सिस्टीमसाठी संबंधित मूल्य प्रभावाला कमी करण्याच्या प्रयत्नांतर्गत साखर गोडपेय पदार्थावर कर सादर केला होता. देशात साखर उद्योगाला मजबूत करण्यासाठी सरकार प्रत्येक प्रकारे प्रयत्न करेल.